नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण जी आपली मालिका चालू आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल किंवा जीवन बदलेल, ह्या मालिकेला पुढे नेत असताना डॉक्टर सचिन यांच्याशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर सचिन, सर्वप्रथम तुमचे खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, खूप सुंदर विषय चाललेला आहे, अनेक लोकांचे प्रतिसादही येत आहे त्या बाबतीत. पण जेव्हा तुम्ही अभिकथनाचा भाग घेतला तर अभिकथनाचेही लोकांना खूप अनुभव चांगले चांगले आलेले आहेत. परंतु एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की ज्या स्टेजवर आम्ही आता आहोत, जिथे आम्ही आता आहोत, आता माझा पर्सनल मी तुम्हाला विचारते की सर्व काही आहे, शिक्षण झालेलं आहे, घरात सगळं व्यवस्थित आहे, पैसा अडका सगळा आहे, परंतु मी जेव्हा रात्री झोपते त्यावेळेला किंवा मग असं कित्येकदा तरी अशी एकटी असते त्यावेळेला असं वाटतं की संतुष्टता नाही आहे. सॅटिस्फॅक्शनची जी जाणीवता आहे ती जाणीव होत नाही. आणि हा जो भाग आहे हा फक्त माझ्यात आहे असं मला नाही वाटत, पण बरेच जण आहेत, कोणी व्यक्त करतात कोणी करत नाही. पण मी पर्सनली तुम्हाला हा प्रश्न विचारते की असं का होतं किंवा हे होण्यापाठीमागचं कारण काय आहे आणि काय करावं व्यक्तीने याच्यासाठी.
पूर्ण आध्यात्मिकतेचं उत्तर हे याच्यासाठीच आहे. का असं आपल्याला वाटतं की काहीतरी मिसिंग आहे माझ्यामध्ये, काहीतरी कमी आहे, काय कमी आहे ते आपल्याला कळत नाही, तर काय उत्तर असेल याचं? तर ह्याच्यावर भरपूर काही लोकांनी संशोधन केलेलं आहे, विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे. आणि मी स्वतः माझ्या जीवनामध्ये पण बघतो आणि आमचे जे वरिष्ठ राजयोगी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही पाहिलेलं आहे की आपल्याकडे ऑलरेडी पहिल्यापासूनच आणि नेहमीसाठी अशा काही आहेत गोष्टी ज्या आपण सहज विसरतो, ज्याला आध्यात्मिकतेमध्ये म्हटलेलं आहे परमात्म्याचे महावाक्य आहे की दुःखाचं कारण जे आहे ते विस्मृती आहे. विस्मृतीचं कारण आहे अज्ञान. जिथे ज्ञान आहे आणि स्मृती आहे तिथे सुख आहे आणि संतुष्टता आहे. तर कशाची विस्मृती? विस्मृती आहे की मी कोण आहे आणि तो परमात्मा कोण आहे आणि त्याच्याशी माझा काय संबंध आहे आणि त्याच्याकडून मला काय काय मिळालेलं आहे, ह्या सर्वांची विस्मृती आपल्या दुःखाचं कारण आहे. मी एक उदाहरण देईन. एक इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हण आहे की द ओनली रिझन वी आर नॉट एक्सपिरियन्सिंग ब्लिस इन दिस मोमेंट इज वी आर फोकसिंग ऑन व्हॉट वी डोंट हॅव. ह्याचा अर्थ असा की ह्या क्षणामध्ये आपण आनंदाचा किंवा संतुष्टतेचा अनुभव करू शकत नाही, तर एकच कारण आहे, कारण आपलं जे संपूर्ण ध्यान आहे ते ह्या गोष्टींवर आहे की माझ्याकडे काय नाही आहे. जे आहे त्याच्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही. माझ्याकडे भरपूर पेशंट येतात तर त्यांना मी विचारतो की तुमचा जेव्हा दात दुखतो तेव्हा तुमचं लक्ष कुठे असतं? तर सगळं लक्ष दातावर केंद्रित असतं, दुसरीकडे कुठेच लक्ष जात नाही. पण मी म्हणतो जेव्हा तो दात दुखत नाही तेव्हा त्या दाताला तुम्ही धन्यवाद देता काय की तुम्ही किती चांगले आहात, मला एवढी सेवा करता, मला जेवण आतमध्ये चावून बारीक तुकडे करून आतमध्ये घालता. ह्या भावाला आम्ही म्हणतो कृतज्ञता भाव. तर असंतुष्टीतेचं फार मोठं कारण हे आहे की कृतज्ञता भावाची कमी. आपल्याकडे ऑलरेडी आणि ऑलवेज म्हणजे पहिल्यापासून आणि नेहमीसाठी भरपूर काही आहे पण आपण तिकडे लक्षच नाही आहे. आणि परमात्मा जो आपला पिता आहे सर्वात पहिला आल्यावर आपल्याला आठवण करून देतो, अरे मी सर्व शक्तिवाणी तू माझं संतान आहे, तुझ्याकडे सगळं काही आहे, तुला कुठे जायची आवश्यकता नाही आहे. पण आपण प्रिसाइजली तेच करतो, आपण बाहेर शोधत असतो किंवा जे नाही आहे त्याच्याकडे बघत असतो, जे आहे त्याच्याकडे कधीच बघत नाही. तर असंतुष्टतेचं सगळ्यात महत्वाचं कारण, भरपूर कारण आहेत जसं अनावश्यक इच्छा असतात, पण जे आहे तुमच्याकडे त्याच्याकडे तरी लक्ष द्या. आणि ह्या भावाला इंग्रजीमध्ये आम्ही ग्रॅटिट्यूड म्हणतो आणि मराठी हिंदीमध्ये कृतज्ञता भाव. जेवढे तुम्ही कृतज्ञता भावामध्ये असाल तेवढे तुम्ही जीवनामध्ये समाधानी आणि संतुष्ट असू शकता. आणि जे काही आध्यात्मिक जीवन ज्यांनी व्यतीत करतात त्या लोकांचं जर एका वाक्यामध्ये किंवा एका शब्दामध्ये जर आपण त्यांचा इसन्स बघितलं तर ते समाधानी असतात. आणि समाधानी ते ह्याच्यासाठी असतात कारण ते निरंतर प्राप्ती स्वरूपामध्ये असतात. जे चांगलं होत आहे आयुष्यामध्ये त्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. नेहमी आयुष्यामध्ये असं होणार, काही तुमच्या फेवर मध्ये जाणार, काही फेवर मध्ये जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये मी लहानपणापासून बघतोय की लहान मूल जेव्हा एखादा व्यक्ती पडतो, लहान मूल पडतं, तर त्यावेळेला त्याला आई विचारते तुला काय मिळालं. पडलं याच्यावर फोकस नाही, तुला काय मिळालं याच्यावर फोकस आहे. म्हणजे तुझ्याकडे काय आहे, कारण जेव्हा आपल्याकडे काय आहे ह्याच्यावर माझं ध्यान जातं तेव्हा जे काय नाहीये त्याचं दुःख मला जाणवत नाही. आणि त्याच्यामध्ये मी राहिलो त्या अवस्थेमध्ये तर मी नेहमी संतुष्ट असतो, तृप्तीचा अनुभव करतो. आणि सूक्ष्म मनोविज्ञान ज्याला आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, आपण अगोदर पण मालिकांमध्ये पाहिलंय की ज्याला आपण ऊर्जा देतो, जिथे आपली ऊर्जा आपण लावतो ती वस्तू वाढत जाते. मग आपल्याकडे जे जे काय आहे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलो तर जे जे काय आहे ते आणखीन वाढत जातं. आणि याच्या उलट जे नाही आहे त्याच्यावर आपण एनर्जी दिलं तर जे नाही आहे आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जे आहे त्याच्याबद्दल धन्यवाद दिला पाहिजे. तर आम्ही असं म्हणतो वाद भरपूर आहेत, सगळे वाद सोडून धन्यवादकडे या आणि दुसरा आशीर्वाद घ्या. हे दोन वाद तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाणार. एक धन्यवाद, तुमच्या बरोबर आयुष्यामध्ये जे काही झालं त्याच्याबद्दल धन्यवाद, आणि लोकांचे आशीर्वाद. हे दोन वाद जिथे आहेत तिथे बाकीचे सर्व वाद संपून जातात. आणि ह्याच्यावर एक गोष्ट जी मला फार प्रेरणा देते कृतज्ञता भावावर, एका फार महान आत्म्याची गोष्ट आहे, एका गुरुची गोष्ट आहे ज्याच्याकडे भरपूर शिष्य होते. तर ते आपला धर्माचा प्रसार करण्यासाठी सगळ्या शिष्यांना पाठवायचं होतं त्यांना. तर त्याच्या अगोदर त्यांनी टेस्ट घेण्याचा म्हणजे त्यांचा पेपर घेण्यासाठी त्यांना बोलवलं आणि एका शिष्याला विचारलं की तुला मला पाठवायचं आहे शेवेसर, आपला धर्माचा प्रसार करायचा आहे, तर तू त्या गावी जाशील काय. तो म्हणाला जी गुरुजी मी जायला तयार आहे, पण तिथे थोडा प्रॉब्लेम आहे, त्या गावातली लोक चांगली नाही आहेत, म्हणजे ते तुझा अपमान करू शकतील, तुला शिव्या देऊ शकतील, तर तू मग काय करणार अशा वेळेला, तू जायला तयार आहेस का अशा गावात. तो म्हणाला जी गुरुजी मी निश्चितच जाईल, पण तुझा अपमान केला तर तू काय करशील. तो म्हणाला शिष्य की गुरुजी मी त्यांना धन्यवाद देईन. धन्यवाद कशासाठी, तुम्ही फक्त माझा शब्दाने अपमान केलाय, तुम्ही मला मारलं तर नाही कशाने. तर गुरुजी त्याला म्हणाले समज त्यांनी तुला दगडाने वगैरे मारायला सुरुवात केली तर तू काय करशील. तर तो म्हणाला शिष्य की मी पुन्हा त्यांचे धन्यवाद देईन की तुम्ही फक्त मला दगडाने मारतात, जीवेनिशी ठार तर नाही ना मारलं, मला फक्त दगडाने मारलेलं आहे. तर गुरुजी त्याला पुन्हा विचारता समज ते तुझ्यावर एवढे रागवले की तू त्याने तुला ठार मारलं तर तू मग एकदम मारायला एकदम एंडला असं एवढं मारायला लागले तर तू काय करशील. तर त्यावेळेला देखील तो शिष्य म्हणाला मी त्यांना धन्यवाद देईन, कारण कदाचित असं पण होऊ शकेल की पुढे माझ्या आयुष्यामध्ये मला फार मोठे आजार येणार असतील, याच्यापेक्षा जास्त दुःख मिळणार असेल, त्या दुःखातून यांनी मला मुक्त केलं म्हणून त्यावेळेला पण मी त्यांचा धन्यवाद देईन. नाव ही कहाणी आहे, सत्य आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण ह्याच्यामध्ये फार मोठा मेसेज हा आहे की त्या शिष्याने कृतज्ञता भाव सोडलेला नाही आहे. आणि ज्या व्यक्तीमध्ये कृतज्ञता भाव आहे तो व्यक्ती कधी डिस्टर्ब होऊ शकत नाही, तो नेहमी संतुष्ट राहणार, प्राप्ती स्वरूप राहणार. आणि ही सगळ्या संतांच्या तुम्ही गोष्टी जर ऐकल्या, महाराष्ट्रामध्ये पण असे भरपूर संत होऊन गेले. मला एका संतांची गोष्ट आठवते, तर ते रोज सकाळी स्नान करायला जायचे, तर त्यांच्या घराच्या इथे एक व्यक्ती जो त्यांचा द्वेष करायचा, त्यांना माहिती आहे स्नान करायला जातात, तर पान खाऊन त्याच्यावर थुकले, काही न बोलता ते नदीवर जाऊन आंघोळ करून परत आले, तर परत हा थुकला. एक दोन वेळा न थुकता 108 वेळा ती व्यक्ती त्या संतावर थुकते, पण त्या संतांनी काही बोलले नाही त्याला. तर शेवटी जो थुकणारा होता तो जमला आणि त्याला हृदयातून परिवर्तन झालं, तर मी तुमच्यावर एवढ्या वेळ थुकलो तुम्हाला राग कसा येत नाही. तर त्या संतांनी फार उत्तर दिलं की मी तुझा धन्यवाद देतो कारण नदीमध्ये स्नान करणं हे फार पवित्र कार्य आहे. तुझ्यामुळे आज माझं 108 वेळेला स्नान झालेलं आहे, तर माझी तपस्या तू पूर्ण करून गेली म्हणून तुझं धन्यवाद. अशा व्यक्तीला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही, ती संपूर्ण व्यक्ती आहे, संपूर्ण समाधानी आहे, संतुष्ट आहे, कारण कृतज्ञता भाव आहे. चुकीच्या किंवा वाईट किंवा विपरीत परिस्थितीमध्ये पण ते चांगलं शोधणारी व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला परमात्म्याने शब्द दिले कर्मातीत अवस्थेमध्ये असणारे, म्हणजे कोणत्याही कर्माचा त्यांच्यावर प्रभाव नाही पडत आहे. तर हा कृतज्ञता भाव फार मोठा भाव आहे आणि आध्यात्मिकतेमध्ये ह्याला फार महत्व आहे. तर आपण देखील जीवनामध्ये, आपल्याला माहिती आहे मला की काही वाईट परिस्थितीचं काय चांगलं, तर चांगल्या परिस्थितीमध्ये तर सगळे चांगले वागतात, पण ज्या वेळेला विपरीत परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे, त्यावेळेला जर मी जे चांगलं झालंय त्याच्यामध्ये त्याच्यावर जर एकाग्र झालो, कृतज्ञता भाव तिथे व्यक्त केला, तर काय होणार, तर माझ्यासमोर परिस्थिती आलेली असताना देखील मी शांत राहील. अशी भरपूर उदाहरणं मी पाहिलेली आहे. मला एक आणखीन उदाहरण आठवतं. एक म्हातारी आमच्या इकडे माउंट आबूला आलेली, फिरायला आलेली. आता ती फिरायला आलेली माउंट आबू, वय होतं तिचं जास्त, 65 वय एक असेल, 65-70 दरम्यान. तर ती बाथरूम मध्ये तिचा पाय घसरला आणि पडली आणि तिला हाताचं फ्रॅक्चर झालं. तर माझी सवय अशी पेशंटशी बोलण्याची, तर मी जाऊन बोलूयात आपण त्या म्हातारीशी, बघूया बिचारी दुखी असेल. तर मी बघितलं एक कॉटर बसून हसत होती आणि प्रसन्न होती. तर मला आश्चर्य वाटलं की एवढा हात फ्रॅक्चर झाले पण हिच्या चेहऱ्यावर एवढं स्माईल कसं काय. तर आपण थोडं बोलूया. तर मग मी त्या वृद्ध व्यक्तीला विचारलं की बाई तुमचा हात तुटलेला आहे, फ्रॅक्चर, आणि तुम्ही एवढे हसता कसे काय. तर ते म्हणाले की मी फार धन्यवाद देते शिवबाबांना, म्हणजे परमात्म्याला आम्ही शिवबाबा म्हणतो. तर मी म्हणलं का धन्यवाद. तू म्हणलं फार सोपं आहे, माझा हातच तुटलाय ना, पाय तर चांगला आहे, मी हात असा धरून फिरू शकते सगळीकडे, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणलं वा व्हेरी गुड, आणखीन काय. एक कारण तर मला वाटत नाही, आणखीन काहीतरी असलं पाहिजे. ती म्हणाले बघ बघ बेटा, हात फक्त फ्रॅक्चर झालेला ना, तुटला तर नाही आहे ना, तर फ्रॅक्चर जुळून जाईल, 1-2 महिन्याची गोष्ट आहे. म्हणलं आणखीन काय आहे काय, कारण मला काहीतरी वेगळं दिसत आहे. ती म्हणाली हा बरोबर म्हणाला, सगळ्यात जास्त मला आनंद असा आहे की मी इथे 7-8 दिवसच राहणार आहे, पण मी जेव्हा घरी जाणार आहे, घरी गेल्यावर मला 1 महिना काही काम करावं लागणार नाही, मी बिलकुल आरामात एका ठिकाणी बसून राहणार आहे, ह्याचा मला फार आनंद आहे. तर तुम्ही बघा, हात तुटलेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे, पण ती वृद्ध व्यक्ती प्रसन्न आहे. कृतज्ञता भाव, चांगलं काय झालं त्याच्यावर लक्ष आहे केंद्रित, त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये देखील ती संतुष्ट आहे. म्हणजे फ्रॅक्चर सारखी परिस्थिती असून देखील व्यक्ती संतुष्ट राहू शकतो, हा दृष्टिकोन आहे किंवा जीवनाकडे बघण्याची वृत्ती आहे त्याची. तर अशा प्रकारे कृतज्ञता भाव जर आपण ठेवला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, तर आपण संतुष्टतेचा अनुभव करू शकतो.
डॉक्टर सर, मला एक गोष्ट अशी विचारायची आहे तुम्हाला की कृतज्ञता तुम्ही म्हणता की व्यक्त केली पाहिजे, बरोबर आहे. मग ही कृतज्ञता नुसती बोलांमध्ये असावी का, की हा तुमचे खूप खूप आभार आहेत, का ती अशी आतून आली पाहिजे अशी, म्हणजे काही फरक पडतो का, की नुसतं बोलून क्षमा मागितली तर इफेक्टिव्ह होऊ शकतो का, ती हृदयातून येणं गरजेचं आहे. आणि मग कृतज्ञता जी आहे ही कोणाकोणासाठी व्यक्त केली पाहिजे, कारण कित्येकदा असं होतं की मनुष्यच त्याच्यासाठी माझ्या असमाधानासाठी कारणीभूत आहे असं गरजेचं नाही, इतरही काही गोष्टी का, तर कित्येकदा तरी असा पाऊस पडतो, काय हा पडतोय, फार त्रास देतोय असे विचार चालत असतात, गरम होतंय, किती गरम होतंय, असंही आमचं काही ना काहीतरी विचार, वस्तू आहे, पर्यावरण आहे, तर कुठलीही गोष्ट असमाधान निर्माण करण्यासाठी ठरते. तर मग हा प्रश्न उत्पन्न होतो की ह्यांच्यामध्ये जीव तर नाही, तर ह्यांना सुद्धा आपण आपले ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा कृतज्ञता व्यक्त करावी का, आणि करायची तर ती कशी एक्झॅक्टली करायची. जसे माझे दोन प्रश्न होते की ती बोलातून फक्त असावी का, त्याच्यामध्ये इमोशन्स, भावना ह्या त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, काय सांगाल तुम्ही याबद्दल.
पुन्हा मी म्हणेन की आपण मशीन नाही आहोत, आपण मनुष्य आत्मे आहोत. तर मनुष्य आत्म्याचं लक्षण आणि मशीन मध्ये फरक आहे की मनुष्य आत्म्यामध्ये भावना आहे. जेव्हा आपण भावना नसतात तर ती कृतज्ञता नसतेच त्यावेळेला, ठीक आहे ना, तो अभिमान असतो. तर ह्या सगळ्या ज्या पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत, भावना आहेत, त्याच्यामध्ये हृदयापासूनच असलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तीन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल कृतज्ञता असली पाहिजे. एक ही पाच तत्व जी तुम्ही म्हणाला, कारण ही पाच तत्व आपल्याला फार आनंद, जसं सूर्य आहे, चंद्र आहे, हे ऋतू आहेत सगळे, त्याच्यापासून आपल्याला सुख मिळत आहे, हवा आहे, ठीक आहे ना, आकाश तत्व आहे, ही पाच तत्व. दुसरं जे आजूबाजूला जे आपले लोक आहेत, जे दिसतात, जे आपले संबंधी आहेत, ब्लड रिलेशन मध्ये आहेत, आणि जे ब्लड रिलेशन मध्ये नाही आहेत ते पण, दे आर ऑल कॉन्ट्रीब्युटिंग. हे पूर्ण विश्व एक परिवार आहे, त्या विश्वातल्या प्रत्येक व्यक्ती इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी पण आपण कृत. तुम्ही इथे बसलात, पण ज्या व्यक्तीने हा लाईटचा शोध लावला तो व्यक्ती थॉमस अल्वा एडिसन, त्याच्याबद्दल पण कृत, त्याच्यामुळे आपण हे सगळं करू शकतोय, तर त्याला पण धन्यवाद दिले पाहिजे. तर तो व्यक्ती कुठेही असू शकेल दुनियेमध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये, नावामध्ये असू शकेल, यू मस्ट थँक हिम. आणि तिसरा धन्यवाद परमपिता परमात्मा, ह्या सगळ्यांना आपण धन्यवाद दिलं पाहिजे आणि हृदयापासून दिलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट दिसून येईल.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही सांगितलं की कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्याच्यामध्ये भावना असल्या पाहिजे, हृदयापासून व्यक्त केली पाहिजे, ती व्यक्ती असो किंवा प्रकृती असो किंवा परमात्मा असो, प्रत्येकाला हे तिन्ही खूप महत्वाचे घटक आहेत आणि ह्यांच्या अवतीभोवतीच आपलं जीवन चालत राहतं. तर दर्शको, आपल्याला ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायच्यात की आपल्याला कृतज्ञता व्यक्त करताना फक्त बोलासाठी, हा खूप थँक्यू आपण म्हणून अगदी सहज निघून जातो, पण तो थँक्स जर हृदयापासून आला असेल तर नक्कीच तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि जिथे पोहोचेल तिथे रिटर्नमध्ये येईल, जसं डॉक्टर साहेब नेहमी आपल्याला सांगत असतात. तर डॉक्टर साहेब, आता खूप अशी उत्सुकता निर्माण होते की ही कृतज्ञता व्यक्त करण्याची जर दिवसभरात आम्हाला करायची आहे आणि केलीच पाहिजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर मग ती कशी व्यक्त करावी?
चला सर्वांनी सरळ बसायचं आहे, आपण याचा अनुभव करूया, एकदम स्वतःला शिथिल सोडायचं आहे. ओम शांती. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल सोडायचं आहे. तुम्ही एखादं महत्वाचं काम, जसं गॅस स्टोव, रस्ता क्रॉस करताना, गाडी चालवताना, मशिनरीच्या जवळ असेल तर हा अभ्यास करू नये. एकांतामध्ये जिथे तुम्ही, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी नसेल, तुम्ही शांतपणे बसून अभ्यास करू शकता. जे मी विचार तुम्हाला देणार आहे त्या विचारांचा अनुभव करायचा आहे. माझ्या जीवनातील सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे त्या मी स्पष्ट रूपाने पाहत आहे. मी हृदयापासून सर्वांना धन्यवाद देत आहे. माझं हृदय विशाल होत चाललेलं आहे. लहानपणापासून आतापर्यंत मला जेवढे काय आशीर्वाद मिळालेले आहेत त्यांना मी अत्यंत कृतज्ञतेने स्वीकार करत आहे. जसा जसा दिवस वाढत चाललेला आहे प्रत्येक क्षणाला मी धन्यवाद हृदयापासून देत आहे. ज्या काही व्यक्ती आहेत, पती पत्नी, मुलं, भाऊ बहिणी, मित्र, परमात्मा, ज्यांच्याकडून मला मदत मिळालेली आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगलेपणा जरूर आहे आणि ह्या चांगलेपणांबद्दल मी कृतज्ञता भाव व्यक्त करत आहे. माझे संबंध श्रेष्ठ बनत चाललेला आहे. सूर्य जो ह्या पृथ्वीला प्रकाश देतो, उष्णता देतो, माझं जीवन प्रज्वलित करतो, प्रफुल्लित करतो, त्याला देखील मी धन्यवाद देत आहे. शुद्ध हवा, पाणी ह्यांना देखील मी धन्यवाद देत आहे. मी धन्यवाद देतो की माझं शरीर सहज, एकदम सहज मला सहयोग देत आहे. मी सहज श्वास घेऊ शकतो. माझं हृदय यथार्थ रूपाने कार्य करत आहे. सर्व ऋतूंशी मी संतुष्ट आहे। मी धन्यवाद देतो कि माझे संकल्प विचार यथार्थ चालत आहे आणि माझ्या श्रेष्ठ विचारांनी मी माझं जीवन श्रेष्ठ बनवत आहे। प्रकृतीचे पाचही तत्व मनुष्य आत्मे, पशु पक्षी प्राणी आणि माझे पिता परमात्मा या सर्वांना मी धन्यवाद देत आहे। माझं हृदय भरपूर होत चाललेलं आहे। सर्वांचे आशीर्वाद मला मिळत आहे आणि मी हृदयापासून सर्वांना शुभ भावना देत आहे। धन्यवाद, मला खूप बरं वाटतं, बिलकुल शांत आहे, कृतज्ञ आहे, संतुष्ट आहे। ओम शांति शांति शांति।
डॉक्टर साहेब, हे अभिकथन करत असताना अशी सुरुवात केली तुम्ही, माझा थोडासा अनुभव सांगते तुम्हाला। एक हळूहळू फार लाईट फिलिंग, एक हलकेपणा मला अनुभव होत गेला। कदाचित तो जो असमाधानाचं ओझं मी घेऊन चालत होते, जेव्हा मी माझी कृतज्ञता व्यक्त केली, मग ती व्यक्ती असू दे, प्रकृती असू दे, परमात्मा असू दे, तर ती जाणीव व्हायला लागली की तर मी हलकी होत चालले, माझ्याकडे ते ओझं नाहीये। मला वाटतं दर्शकांनी जर अगदी व्यवस्थित तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीने जर केलं असेल तर तो अनुभव नक्कीच दर्शक तुम्हाला झाला असेल असं मला वाटतं। डॉक्टर साहेब, आज जे तुम्ही आम्हाला कृतज्ञतेबद्दल सांगितलं, समाधान जे आमच्या जीवनामध्ये आहे त्याच्यासाठी त्याचं कारण सांगितलं की आम्ही कृतज्ञ नाही आहोत, तर दर्शक ही गोष्ट नक्कीच आपल्याला बुद्धीमध्ये ठेवायची आहे, लक्षात ठेवायची आहे की जे काय आहे आपल्याकडे जीवनामध्ये त्यासाठी आपल्याला कृतज्ञ होऊन त्यांना आपल्याला थँक्स, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त केली तर हा हलकेपणा, हा आनंद, हा हे सुखी जीवन आपण जगू शकतो। तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा प्रश्न जर ह्या बाबतीत उत्पन्न होत असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची जी ईमेल आयडी आहे जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे किंवा दिसेल थोड्या वेळाने, त्याच तुम्ही ईमेल आयडीवरही आपले प्रश्न पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही तुम्ही भेट देऊ शकता। तर असंच एखाद्या सुंदरशा विषयाला घेऊन आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।